ओम श्री परमात्मने नमः। अथ सप्तदशोऽध्यायः। ज्ञानेश्वरी अध्याय 17। श्रद्धात्रय विभाग योग। विश्वविकासित मुद्रा जया सोडी तुझी योग निद्रा, तया नमो जीव गणेंद्र सद्गुरु तुझ। ज्या तुझे योगमाया विश्वरूपी प्रफुल्लित आकाराला प्रकट करते व जो जीवरूपी गणांचा तू स्वामी गणपती, त्या सद्गुरु तुला नमस्कार अस। त्रिगुण त्रिपुरी वेढिला जीवत्व दुर्गी आडिला, तो आत्मा शंभूने सोडविला तुझी या स्मृती। पूर्वी त्रिपुरासुराचा वध करून देवांना मुक्त करण्याच्या वेळी शंकरास गणपतीची स्तुती करावी लागली। तो प्रसंग मनात आणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सत्व रज तमरूपी तीन शहरांनी वेढलेला व जीवभावरूपी किल्ल्यात अडकलेला जो आपला आत्मा, तो शिवाने गुरुरूपी तू जो गणेश, त्या तुझे स्मरण करून सोडवला। म्हणून शिवेसी काटाळा गुरुत्वे तुची आगळा, तरी हळू माया जळा माझी तारुणी। म्हणून शिवाबरोबर तुझी तुलना केली असता श्रेष्ठत्वाने तूच अधिक आहेस, तरी पण मुमुक्षु जीवांना मायारूपी जलातून तारतोस म्हणून तू भोपळ्यासारखा हलका आहेस। जे तुझ्या विखी मूढ तया लागी तू वक्रतुंड, ज्ञानीयांसी तरी अखंड उजूची आहासी। जे तुझ्याविषयी अज्ञानी आहेत त्यांच्यापासून तू आपले मुख एकीकडे फिरवले आहेस आणि ज्ञानवानांना तर तू नेहमी सन्मुखच आहेस। दैविकी दिठी पाहता सानी तरी मिलनोन मिलनी, उत्पत्ती प्रळयो दोन्ही लीलाची करीसी। आपली दृष्टी पाहिली तर बारीक आहे, तरी त्या दृष्टीच्या झाकण्यात व उघडण्यात म्हणजे ज्ञानाच्या संकोच व विकासात जगाचे उत्पत्ती व प्रलय हे दोन्ही आपण सहज करता। प्रवृत्ती करण्याचा चाळी उठिला मदगंधा निळी, उजी जसी नीलोत्पळी जीव भृंगाचा। प्रवृत्ती रूपी कानाच्या हलण्याने जो गंडस्थळातून वाहणाऱ्या मदाच्या सुवासाने युक्त असलेला वारा सुटला, त्याला भुलून जीवरूपी भ्रमर तुझ्या मस्तकावर जमा झाले। त्या जीव भ्रमर रूपी निळ्या कमळांनी तू पूजीला गेला आहेस। पाठी निवृत्ती कर्णताळे आहाळी ते पूजा विधुळे, तेव्हा मिरविसी मोकळे अंगाचे लेणे। नंतर निवृत्ती रूपी कानाच्या हलण्याने ती बांधलेली पूजा उधळून जाते, तेव्हा आपल्या मोकळ्या शरीराचा अलंकार तू मिरवतोस। वामांगीचा लास्य विलासू जो हा जगद रूप आभासू, तो तांडव मिसे कळासू दाविसी तू। माया हीच कोणी तुझी स्त्री, तिची नृत्य क्रीडा हा जो जगदरूपी आभास, त्यातील कौशल्य म्हणजे मायेचे आपल्या नृत्य क्रीडेत जगदाभास दाखविणे, हे तू आपल्या नृत्याच्या द्वारे दाखवतोस। म्हणजे तुझ्या आश्रयाने असणारी जी माया, तिची जगदभास रूपी नृत्य क्रीडा तू आपल्या अस्तित्वावर दाखवतोस। हे असो विस्मो दातारा तू होसी जयाचा सोयरा, सोयी रिकेची या व्यवहारा मुकेची तो। हे श्री गुरु, हे राहुदेव, आश्चर्य हे आहे तू ज्याचा सोयरा होतोस तो सोयरेपणाच्या व्यवहाराला मुक्तोस, म्हणजे तू ज्याच्यावर प्रेम करतोस त्याला सर्वत्र आत्मप्रतिती होत असल्यामुळे त्याची आपपर भावना नाहीशी होते। फेडिता बंधनाचा ठावो तू जगत बंधू ऐसा भावो, धरू वोळगे उवावो तुझाची अंगी। तू अहंकारादी संसार बंधनाचा ठाव ठिकाणा नाहीसा करणारा आहेस, म्हणून जगतबंधू या नावाचा अभिप्राय तुझ्याच ठिकाणी प्रशस्तपणे लागतो। जे जगतबंधू हे नाव तुला यथार्थ शोभते। दुजयाचे नी नावे तया देही नुरेची पै देवराया, जेणे तू आपण पय केले दुजे। हे देवराया, दुसरा जो तू, त्या तुला ज्याने आपले रूप मानले त्याला द्वैताच्या नावाने स्वतःचा देह ही वेगळा उरत नाहीच, म्हणजे जो तू आपला आत्मा समजला त्याला आपल्या सह वर्तमान संपूर्ण जग आत्मरूप दिसते। तू ते करू नी पुढे जे उपाये घेती दवडे, तया ठासी बहुवे पाडे मागाची तू। तुला विषय करून तुझ्या प्राप्तीच्या साधनाद्वारा जे धावा घेतात त्यांना तू पुष्कळ प्रमाणात मागेच राहतोस. जो ध्याने सुये मानसी तया लागी नाही तू त्याचे देशी ध्यानही विसरे तेनेसी वालभ तुझ. जो ध्यानाच्या योगाने तुला मनात आणू पाहतो त्याच्या करता म्हणजे त्याच्या ध्यानाला विषय होईल असा तू त्याच्या देशात म्हणजे वृत्तीत नाहीस व जो ऐक्य बोधात तुझे ध्यानही विसरतो त्यावर तुझे प्रेम असते. तू ते सिद्धची जो नेणे तो नांदे सर्वज्ञपणे वेदाही एवढे बोलणे नेघसे कानी. जो तुला सिद्धच म्हणजे कृतीने प्राप्त होण्याजोगा नव्हे असा जाणत नाही उलट जो शब्दादी साधनांनी तुझे आकलन करण्याचा प्रयत्न करतो तोच सर्व जाणणारा म्हणून मिळवतो त्या शब्द ज्ञानाच्या शब्दरूप साधनाने हे श्री गुरु तुमची सिद्धी कशी होणार. कारण सर्वज्ञ म्हणून गाजलेल्या शब्दराशी रूप वेदाने केलेले आपले वर्णन जेथे आपल्या कानापर्यंत येण्याची पंचाईत पडते तेथे त्याचा काय पाड. मौन गा तुझे राशी नाव आता स्तोत्रिके बांधो हाव दिससी ते तुली माव भजो काई. महाराज मौन हे आपल्या जन्मराशीवरून काढलेले आपले नाव आहे असे असल्या कारणाने मी स्तुती करण्याची उत्कट इच्छा कोठे बाळगू. जे तुझे स्वरूप मला दृश्यत्वे करून दिसत आहे ते सर्व मिथ्य आहे तर मग मी भजन कशाचे करावे. दैविके सेवकू हो पाहो तरी भेदिता द्रोहो चिला हो म्हणून आता काही नो हो तुझ लागी जी. हे देवा जर मी तुमचा सेवक हो पाहिन तर तुमच्या एकरस स्वरूपात सेव्य व सेवक असा भेद उत्पन्न केल्यामुळे मला तुमचा द्रोह केल्याचे पातक प्राप्त होईल. म्हणून महाराज तुमच्या संबंधाने मी स्वतः काहीच होत नाही म्हणजे तुमच्याहून कोणत्याच प्रकाराने वेगळा राहत नाही. जै सर्वथा सर्व ही नोही जे तै अद्वया तू ते लाही जे हे जाणे मी वर्म तुझे आराध्य लिंग. जेव्हा सर्व प्रकारे सर्व ही न व्हावे म्हणजे जेव्हा कशाची अहंता घेऊ नये तेव्हा अद्वितीय जो तू त्या तुझी प्राप्ती होती हे आराध्य मूर्ती हे तुझे वर्म मी जाणत आहे. तरी नुरोनी वेगळे पण रसी भजिनले लवण तैसे नमन माझे जाण बहु बोलो काय. तर फार काय सांगू जसे मीठ वेगळेपणाने न उरून पाण्याला भजते म्हणजे पाण्याशी तद्रूप होऊन राहते तसे माझे नमन आहे असे समज. आता रिता कुंभ समुद्री रिगे तो उचंबळत भरोनी निगे का दशी दीप संगे दीपूची होय. आता रित्या घागरीने समुद्रात प्रवेश केल्यावर ती उचंबळत भरून निघते अथवा वात दिव्याच्या संगतीने दिवस होते. तैसा तुझी या प्रणती मी पूर्ण जाहलो श्री निवृत्ती आता आणि न व्यक्ती गीतार्थू तो. त्याप्रमाणे हे श्री निवृत्तीनाथा तुम्हाला नमस्कार करून मी पूर्ण झालो आता मी तो गीतेचा अर्थ प्रकट करीन. तरी षोडशाध्याय शेखी ती समाप्तीचा श्लोकी जो ऐसा निर्णयो निष्टंकी ठेविला देवे. तर सोळाव्या अध्यायाच्या अखेरीस त्या समाप्तीच्या शेवटच्या श्लोकात जो असा सिद्धांत देवाने निश्चयात्मक रीतीने स्थापित केला. जे कृत्या कृत्य व्यवस्था अनुष्ठा वया पार्था शास्त्रची एक सर्वथा प्रमाण तुझ. तो हा कि अर्जुना कृत्य व अकृत्य यांची रीती आचरणात आणण्यास तुला एक शास्त्रच पूर्णपणे प्रमाण मानले पाहिजे. तेथ अर्जुन मानसे म्हणे हे ऐसे कैसे जे शास्त्रे विहीन नसे सुटिका कर्मा. तेव्हा अर्जुन मनामध्ये असे म्हणाला की देवाचे सांगणे हे असे कसे की शास्त्राशिवाय कर्म करण्याला मोकळीक नाही. तरी तक्षकांची फडे ठाकोनी कै तो मणी काढे काही नाकीचा केशू जोडे सिंहाची. तर तक्षक नावाच्या नागाजवळ जाऊन त्याच्या फणीतील मणी कसा काढायचा व सिंहाच्या नाकातील केस कोठे मिळवायचा. मग तेने तो बोविजे तरीच लेणे पाविजे एरवी काय असिजे रिक्त कंठी. मग त्या केसात तो मणी ओवावा तरच दागिना प्राप्त करून घ्यावा नाहीतर काय मोकळ्या गळ्याने राहावे. तैसी शास्त्रांची मोकळी या काही कोण वेटाळी एक वाक्य तेचा फळी पैसी जे काही. त्याप्रमाणे शास्त्रांचा जो मतभेद याला कोण कधी आकलन करेल व एक वाक्यतेच्या फळात केव्हा प्रवेश होईल. झाल याही एक वाक्यत कलाभे वेळू अनुष्ठित कैसा पैसा रु जीवित ये तुला लिया. जरी एक वाक्यता झाली तरी याप्रमाणे वागण्यास म्हणजे आचरण करण्यास वेळ कसा मिळेल. एवढ्याला शास्त्रांची एक वाक्यता करणे व त्याप्रमाणे कर्माचरण करण्याला आयुष्याचा विस्तार कोठला. आणि शास्त्रे अर्थे देशे काळे याच हुही जे एक फळे तो विपावो की का मिळे आघवियांसी. आणि शास्त्रांचे ज्ञान लागणारी द्रव्यादी सामुग्री सांगितलेले ठिकाण व योग्य काल या चार साधनांचा एकत्र योग येऊन जे कृत्य पार पाडणार ते क्वचितच घडणार. कारण सर्वांना हा असला योग कोठून साधणार. म्हणून शास्त्राचे घडते नो हे प्रकारे बहुते तरी मूर्खा मुमुक्षा येथे काय गती पा. म्हणून शास्त्राने सांगितल्याप्रमाणे सर्व घडून येणे हे पुष्कळ अंशी असंभवनीयच आहे. असं आहे तर मग अशा स्थितीत अज्ञानी मुमुक्ष लोकांना कोणता मार्ग आहे. हा पुसावया अभिप्रावो जो अर्जुन करी प्रस्तावो तो सतराविया ठावो अध्याया येथ. हा अभिप्राय विचारण्याकरता अर्जुन जी प्रस्तावना करतो तो येथे सतराव्या अध्यायाचा प्रसंग आहे. तरी सर्व विषयी वितृष्णू जो सकळकळी प्रवीणू कृष्णा ही नवल कृष्णू अर्जुनत्वे जो. तर सर्व विषयांच्या ठिकाणी जो अर्जुन निरीच्छ व जो सकल कलांमध्ये प्रवीण आणि आश्चर्यरूप श्रीकृष्ण खरा परंतु त्यासही आश्चर्य देणारा अर्जुन रूपी जो हा एक दुसरा कृष्णच आहे. शौर्या जोडला आधारू जो सोमवंशाचा शृंगारू सुखादी उपकारू जयाची लीला. जो अर्जुन शूरत्वास आधार प्राप्त झाला आहे, जो अर्जुन चंद्रवंशाचे भूषण आहे, दुसऱ्यास सुख देणे वगैरे उपकार करणे ही ज्याची लीला आहे. जो प्रज्ञेचा प्रियोत्तम ब्रह्मविद्येचा विश्रामू सहचरू मनोधर्मू देवाचा जो. जो अर्जुन बुद्धीचा प्रियपती आहे, जो ब्रह्मज्ञानाची विसाव्याची जागा आहे आणि जो देवाच्या मनोधर्माप्रमाणे वागणारा सोपती आहे. अध्याय 17 श्लोक 1. अर्जुन उवाच ये शास्त्र विधी मुत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्विताः तेषां निष्ठा तुका कृष्ण सत्वमाहो रजस्तमः. अर्जुन म्हणाला हे कृष्ण शास्त्रविधींचे तो माहित नाही म्हणून उल्लंघन करून केवळ श्रद्धेने युक्त उत्साहते पूजन आदी करतात त्यांची गती काय होते बरे सात्विक राजस के तामस. तो अर्जुन म्हणेगा तमाल श्याम इंद्रिया फावलिया ब्रह्मा तुझा बोलू आम्हा साकांक्षु पैजी. तो अर्जुन म्हणाला तमाल वृक्षाप्रमाणे श्यामवर्ण असलेल्या श्रीकृष्ण हे आमच्या इंद्रियांच्या अनुभवाला आलेल्या ब्रह्मरूप श्रीकृष्ण तुझे बोलणे आम्हाला संशययुक्त वाटते. जे शास्त्रे वाचून आणिके प्राणिया स्व मोक्षू न देखे ऐसे जा कैपखे बोलिलासी. कारण की शास्त्र वाचून दुसऱ्या कोणत्याही उपायाने प्राण्याला आपल्या मोक्षाचे दर्शनही होणार नाही असा शास्त्राचा पक्षपात धरून तू काय म्हणून बोललास. तरी न मिळेची तो देशू नवेची काळा अवकाशू जो करवी शास्त्राभ्यासू तो ही दूरी. तर शास्त्राप्रमाणे कर्माचरण करण्याला योग्य म्हणून सांगितलेले असे स्थळच मिळत नाही व ते कर्म करावयास लागते तितके आयुष्य मिळत नाही व शास्त्राचा अभ्यास करणारा जो गुरु तोही दूर असतो म्हणजे त्याचाही योग होत नाही. आणि अभ्यासी विरजिया होती जिया सामुग्रिया त्याही नाही आपैतिया तिये वेळी. आणि ज्या सामुग्रींची अभ्यासाला मदत होते त्या सामुग्री देखील अभ्यास करण्याच्या वेळेला अनुकूल नसतात. पूजू नोहेची प्राचीन नेदीची प्रज्ञा संवाहन ऐसे ठेले आपादन शास्त्राचे जय. ज्यांना पूर्वकर्म अनुकूल नाहीच ज्यांना बुद्धी सहाय्य देत नाहीच याप्रमाणे ज्यांना शास्त्रांचे संपादन दूर राहिले आहे. किंबहुना शास्त्र विखी एकही न लाहा तिची नखी, म्हणून उखी विखी सांडिली जिव्ही. फार काय सांगावे, शास्त्राभ्यासाविषयी टेकण्याला एकही आधार मिळत नाहीच म्हणून ज्याने शास्त्रांची वाटाघाट टाकली. परी निर्धारुनी शास्त्रे अर्थानुष्ठाने पवित्रे, नांदतात परत्रे साचारे जे. परंतु शास्त्रांचा विचाराने निश्चय करून व शास्त्रांच्या अर्थाप्रमाणे पवित्र आचरण करून परलोकात जे खरोखर नांदत आहेत, तया ऐसे आम्ही होवावे, ऐशी चाड बांधोनी जीवे, घेती तयांचे मागावे आचरावया. त्यांच्यासारखे आम्ही व्हावे अशी जीवाशी इच्छा बाळगून तसे आचरण करण्याकरता जे त्यांचे कित्ते घेतात. धड्याची या आखरा तळी बाळ लिहे दातारा, का पुढा सुनी पडी करा अक्षमू चाले. अहो महाराज, धड्यातील अक्षरे पाहून त्या खाली तसे हुबेहूब मूल लिहिते, अथवा डोळसास पुढे करून जसा आंधळा त्याच्या धोरणाने चालतो. तैसे सर्व शास्त्र निपुण तयांचे जे आचरण, तेची करीती प्रमाण आपली श्रद्धे. त्याप्रमाणे जे सर्व शास्त्रात निपुण असतात त्यांचे जे आचरण असते तेच आचरण आपल्या श्रद्धेला जे प्रमाण करतात, म्हणजे त्यांच्यावर श्रद्धा ठेवून त्याप्रमाणे जे वागतात. मग शिवादिके पूजने, भूम्यादिके महादाने, अग्निहोत्रादी यजने करीती जे श्रद्धा. मग शिवादिक देवांची पूजा, भूमिदानादिक मोठी मोठी दाने व अग्निहोत्रादिक यज्ञ जे श्रद्धेने करतात. तया सत्व रजतमा, माझी कोण पुरुषोत्तमा, गती होय ते आम्हा सांगी जोजी. त्यांना हे पुरुषोत्तमा, सत्व रज व तम यापैकी कोणती गती प्राप्त होते ते आम्हाला सांगा. तव वैकुंठ पीठीचे लिंग, जो निगम पद्माचा पराग, जिये जयाचे नि हे जग अंगछाया. तेव्हा जो श्रीकृष्ण वैकुंठ स्थानाचे आराध्य दैवत आहे व जो श्रीकृष्ण वेदरूपी कमलातील पराग आहे व ज्याच्या अंगच्या छायेने म्हणजे ज्याच्या आश्रित मायेने हे जग जगते. काळ सावियाची वाढू, लोकोत्तर प्रौढू, अद्वितीय गुढू आनंद घनू. स्वभावतःच असलेली काळाच्या ठिकाणची प्रबलता व जगात आढळून येणारे लोकोत्तरता व प्रौढपणा, अद्वैतत्व, गुढता आणि आनंद घनता हे गुण. इयेशला घिजती जेने बिके, ते जयाची आंगी असिके, तो श्रीकृष्ण स्वमुखे बोलत असे. त्या गुणांचा जो बोलब आला आहे तो ज्याच्या जोरावर आलेला आहे, ते सामर्थ्य ज्याच्या ठिकाणी पूर्णपणे आहे तो श्रीकृष्ण प्रभू आपल्या तोंडाने सांगत आहे. श्लोक दुसरा. श्री भगवान उवाच, त्रिविधा भवती श्रद्धा देही नाम सा स्वभावजा, सात्विकी राजसी चैव तामसी चेति ताम शृणु. श्री कृष्ण म्हणाले, प्राण्यांची ती स्वाभाविक श्रद्धा तीन प्रकारची असते, सात्विक, राजस आणि तामस. ती आई म्हणे, पार्था तुझा अतिसो, घेई गा आम्ही जाणत असो, शास्त्राभ्यासाचा आडसो मानितोसी की. देव म्हणतात, अर्जुना, तुझा आग्रह आम्ही जाणत आहो असे समज, तू शास्त्राभ्यासाची अडचण मानित आहेस ना. नुसधियाची श्रद्धा, झोंबो पाहसी परमपदा, तरी तैसे हे प्रबुद्ध सोहोपेनो हे. नुसत्या हव्या त्या श्रद्धेने परमपदाला म्हणजे मोक्षाला स्वाधीन करून घेण्यास पाहतोस, तर चतुर अर्जुना हे तसे सोपे नाही. श्रद्धा म्हणितली यासाठी, पाते जो नये किरीटी, काय द्विजू अंत्यज दृष्टी अंत्यचिनो हे. अर्जुना, श्रद्धा म्हणून म्हटले की तेवढ्यावरच केवळ श्रद्धेनेच कार्यभाग होईल असा विश्वास धरू नये, कारण की ती श्रद्धा कोणत्या प्रकारची असेल ते सांगता येत नाही. महाराजा संसर्गाने ब्राह्मणही महाराज होत नाही का? गंगोदक जरी झाले तरी मध्य भांड आले, ते घेबो ये काही केले विचारी पा. गंगेचे पाणी जरी असले तरी ते दारूच्या भांड्यात आले तर ते घेता येईल का, विचार कर बर. चंदनु होय शीतळू, परी अग्निसी पावे मेळू, तरी हाती धरिला जाळू न शके काई। चंदन हा स्वभावतः थंड आहे, परंतु त्याचा अग्निशी संबंध झाला असता तो हाती धरला तर जाळू शकणार नाही का? का किडाची आटती ये पुटी, पडिले सोळे किरीटी, घेतले चौखासाठी नागवीना। अथवा अर्जुना, हिनक सोने आटवीत असलेल्या मुशीत उत्तम सोने पडले असता त्याचा हिनकसाशी संयोग झाल्याने ते हिनकस होईल असे असता ते सोने उत्तम आहे अशा समजुतीने घेतले तर त्यापासून नुकसान होणार नाही का? तैसे श्रद्धेचे दळवाडे, आंगे कीर चौखडे, परी प्राणी यांच्या पडे विभागी जाई। त्याप्रमाणे श्रद्धेचे स्वरूप स्वरूपत शुद्ध आहे, परंतु ज्या वेळी ती प्राण्याच्या वाटणीस येते, तै प्राणीये तव स्वभावे, अनादि माया प्रभावे, त्रिगुणाचे आघवे बळीले आहती। तेव्हा प्राणी तर स्वभावत अनादि असलेल्या मायेच्या सामर्थ्याने सर्व त्रिगुणांचे बनलेले आहेत। तेथही दोन गुण खाचती, मग एक धरी उन्नती, तै तैसी याची होती वृत्ती जीवाची। त्या त्रिगुणात देखील दोन गुण दबतात म्हणजे कमी होतात व मग एक वाढतो, त्या वेळेला जीवांच्या वृत्ती तशा वाढत्या गुणासारख्या होतात। वृत्ती ऐसे मन धरिती, मन ऐसी क्रिया करीती, केली ऐसी वरिती मरोनी देहे। ते जीव अंतःकरणाच्या स्थितीप्रमाणे संकल्प करतात, संकल्पाप्रमाणे कर्मे करतात आणि मेल्यावर केलेल्या कर्माप्रमाणे देह स्वीकारतात। बीज मोडे झाड होये, झाड मोडे बीजी सामाये, ऐसे नी कल्प कोडी जाये परी जाती न नशे। बीज नाहीसे करून त्याचे झाड होते, झाड नाहीसे करून त्याचा बीजात समावेश होतो। हा क्रम कोट्यावधी कल्पे चालला तरी झाडाची जात नष्ट होत नाही। ती या परी ये अपारे, होता जाता जन्मांतरे, परी त्रिगुणत्व न व्यभिचारे प्राणी यांचे। त्याप्रमाणे ही असंख्य जन्मांतरे होत जात असता प्राण्यांचे त्रिगुणत्व बदलत नाही। म्हणून प्राणी यांच्या पैकी पडली श्रद्धा अवलोकी, ते होय गुणा सारिखी तीही यया। म्हणून प्राण्यांच्या वाट्याला आलेली जी श्रद्धा ती या तीन गुणांसारखी होते असे समज। विपाये वाढे सत्व शुद्ध, तेव्हा ज्ञानासी करी साध, परी एक दोघे बोखद येर आहती। कदाचित शुद्ध सत्व गुण वाढतो तेव्हा तो ज्ञानाला हाक मारतो म्हणजे ज्ञानाची इच्छा करतो, परंतु एकाला म्हणजे शुद्ध सत्व गुणाला इतर दोघे म्हणजे रज व तम हे विरुद्ध आहेत। सत्वाचे नियांग लगे, ते श्रद्धा मोक्ष फळारी गे, तव रज तम उगे कापा राहती। सत्वाच्या संबंधाने ती श्रद्धा मोक्षरूप फलापर्यंत जाते तेव्हा रज व तम स्वस्थ का बरे राहतील। मोडोनी सत्वा चित्राये, रजो गुण आकाशे जाये, तेव्हा तेची श्रद्धा होये कर्म के रसुणी। सत्वाचे बल नाहीसे करून जेव्हा रजोगुण आकाशात जातो म्हणजे अतिशय वाढतो तेव्हा तीच श्रद्धा कर्म केरसुणी होते, म्हणजे त्याची वृत्ती ही कर्मरूपी केर सरसकट झाडणारी केरसुणी होती। मग तमाची उठी आगी, तेव्हा त्याची श्रद्धा भंगी हो लागे भोगा लागे भलते या। मग तमाची जेव्हा आग उठते तेव्हा तमोगुण अतिशय वाढतो तेव्हा त्याच श्रद्धेचा प्रकार भलत्याच भोगा करता होऊ लागतो, म्हणजे निषिद्ध विषय वासनेकडे त्या श्रद्धेची प्रवृत्ती होते। श्लोक तिसरा। सत्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत, श्रद्धामयोयम पुरुषो यो यत् श्रद्धस्य एव सः। हे अर्जुना, प्रत्येकाची श्रद्धा त्याच्या त्याच्या सत्वानुरूप म्हणजे सत्वादी संस्कारांप्रमाणे असते। मनुष्य प्राणी हा श्रद्धामय असतो, ज्याची ज्यावर श्रद्धा असते तसा तो बनत असतो। एवं सत्व रजतम वेगळी श्रद्धा सुवर्म, नाही गा जीव ग्रामा माझी यया। हे चांगले वर्म जाणणाऱ्या अर्जुना, याप्रमाणे या जीव समुदायामध्ये सत्व रज व तम या तीन गुण विरहित श्रद्धा नाही। मनोनी श्रद्धा स्वाभाविक असे पैतृक गुणात्मक रजतम सात्विक भेद इही। म्हणून स्वाभाविक रीतीने राजसी तामसी व सात्विक या प्राण्यांच्या तीन प्रकारामुळे श्रद्धा ही तीन गुणांच्या रूपाची बनलेली आहे। जैसे जीवनची उदक परिविशी होय मारक का मिरया माझी तीख उसी गोड। ज्याप्रमाणे पाणी हे स्वभावत जगवणारेच आहे, परंतु विषाशी युक्त झाले असता ते मारक होते अथवा मिरेशी युक्त झाले असता तिखट होते व उसाशी युक्त झाले असता गोड होते। तैसा बहुवसे तमे जो सदाची होय निमे तेथ श्रद्धा परिणमे तेची होऊनी। त्याप्रमाणे तमाच्या आधिक्यात जो नेहमी जन्मतो व मरतो त्याच्या ठिकाणी श्रद्धा ते तमोगुणच होऊन परिणामाला पावते। मग काजळा आणि मसी न दिसे विवंचना जैसी तेवी श्रद्धा तामसी सिनी नाही। मग काजळ आणि शाई यांच्यामध्ये रंगात जसा फरक दिसत नाही त्याप्रमाणे तामसी श्रद्धा ही तमोगुणाहून वेगळी नाही। तैसीच राजसी जीवी रजोमय जाणावी सात्विकी आघवी सत्वाचीच। त्याप्रमाणे श्रद्धा ही रजोगुणी अंतःकरणात रजोगुणाच्या रूपानेच असते अशी समजावी व सत्वगुणयुक्त अंतःकरणामध्ये ती सर्व सत्वाचीच असते। ऐसे निहा सकळू जगडंबरू निखिळू श्रद्धेचाची केवळू बोतला असे। अशा तऱ्हेने हे सर्व जग केवळ सर्व श्रद्धेचेच ओतलेले आहे। परिगुणत्रय वशे त्रिविधपणाचे लासे श्रद्धे जे उठिले असे ते ओळख तू। परंतु हे जगडंबर म्हणजे सर्व प्राणी मात्र तीन गुणांच्या अधीन असल्या कारणाने त्यांच्या ठिकाणी असलेल्या श्रद्धेमध्येही तीन प्रकारचे चिन्ह उत्पन्न झालेले आहे असे तू समज। तरी जाणी जे झाड फुले का मानस जाणी जे बोले भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे। तर झाड जसे फुलावरून ओळखता येते अथवा बोलण्यावरून जसे मन जाणता येते अथवा या जन्मातील सुख दुःखांच्या भोगावरून जसे मागील जन्मात केलेले कर्म ओळखता येते। तैसा जिही जिही चिन्हे श्रद्धेची रूपे तिन्ही देखी जती ते वाणी अवधारी पा। त्याप्रमाणे ज्या ज्या लक्षणांनी श्रद्धेची तिन्ही रूपे समजली जातात तो प्रकार आहे। श्लोक चौथा। यजन्ते सात्विका देवान यक्ष रक्षांसी राजसा प्रेतान भूतगणाश्चान्ये यजन्ते तामसा जनाः। सात्विक श्रद्धेने युक्त असे मनुष्य देवांची उपासना करतात, राजस श्रद्धेने घडलेले यक्ष राक्षसांची उपासना करतात आणि तामसी श्रद्धेने वळलेले मनुष्य प्रेते व भूते यांची उपासना करतात। तरी सात्विक श्रद्धा जयांचा होय बांधा तया बहुत करुणी मेघा स्वर्गीयाथी। तर सात्विक श्रद्धेने ज्यांचा पिंड बनलेला आहे त्यांची बुद्धी बहुत करून स्वर्गाच्या ठिकाणी म्हणजे स्वर्ग प्राप्तीकडे असते। ते विद्या जात पढती यज्ञ क्रिये निवडती किंबहुना पडती देवलोकी। ते सर्व विद्यांचे अध्ययन करतात, यज्ञ क्रियेत निष्णात होतात, फार काय सांगावे, ते देवलोकी जातात। आणि श्रद्धा राजसा घडले जे वीरेश ते भजती राक्षसा खेचराहन। हे वीरश्रेष्ठ अर्जुना, आणि जे राजसी श्रद्धेने बनलेले आहेत ते राक्षस व यक्ष यांचे भजन करतात। श्रद्धा जे का तामसी ते मी सांगेन तुझ पाशी जे का केवळ पापराशी अतिकर्कशी निर्दयत्वे। तामसी श्रद्धा जी केवळ अनेक पापांनी भरलेली आहे व जी निर्दयपणाने फार कठोर आहे ती मी तुला सांगतो। जीव वधे साधू निबळी भूत प्रेत कुळे मैळी स्मशानी संध्याकाळी पूजिती ते। जीवांच्या वधाने बळी सिद्ध करून ते तामसी श्रद्धावान लोक स्मशानामध्ये संध्याकाळी भूते व प्रेते यांचे अमंगल समुदाय पूजतात। ते तमो गुणाचे सार काढून निर्मिले नर जाण तामसीयेचे घर श्रद्धेचे ते। ते पुरुष तमोगुणाचा अर्क काढून बनवलेले आहेत आणि ते तामसी श्राद्धेचे घर आहेत असे समज. ऐसी ही तिही लिंगी त्रिविध श्रद्धा जगी पैहे यया लागी सांगत असे. याप्रमाणे जगामध्ये या तीन लक्षणांनी तीन प्रकारची श्रद्धा होते. पण मी हे एवढ्या करता सांगत आहे की जे हे सात्विक श्रद्धा जतन करावी प्रबुद्ध येरी दोन्ही विरुद्ध सांडाविया. जी ही सात्विक श्रद्धा आहे ती शहाणे अर्जुना जतन करावी व दुसऱ्या दोन विरुद्ध अकल्याणकारक आहेत त्या टाकाव्यात. हे सात्विक मती जया निर्वाहती होय धनंजया बागुल नोहे तया कैवल्यते. अर्जुना, या सात्विक बुद्धीची ज्यांच्याकडून जोपासना होईल त्याला मोक्षाचा काहीच बाऊ नाही. तो न पढो का ब्रह्मसूत्र न लोढो सर्वशास्त्र सिद्धांत न होत स्वतंत्र तयाचा हाती. तो व्यासांची ब्रह्मसूत्रे न शिके नका, तो सर्व शास्त्रांचे परिशीलन न करी नका, स्वतंत्र बुद्धीने स्थापिलेले नवीन सिद्धांत त्याचे स्वाधीन नसे नाटका. परिश्रुती स्मृतींचे अर्थ जे आपण होऊन मूर्त अनुष्ठाने जगा देत वडील जे जे. परंतु जे जे थोर पुरुष श्रुती स्मृतीचे अर्थ आपणच मूर्तिमंत होऊन आपल्या आचरणाने त्या अर्थाप्रमाणे वागून ते अर्थ जगास देतात. तयांची आचरती पाऊले पाऊनी सात्विका श्रद्धा चाले तो तोची फळ ठेविले ऐसेला हे. त्यांची आचरण रूपी पाऊले पाहून मग जो कोणी आपले पाऊल ठेवून सात्विक श्रद्धेने चालतो त्याला तेच फळ अगदी ठेवल्यासारखे प्राप्त होते. पैये कधी पुलावी सायसे आणि कतेथे लावू बैसे तरी तो काय प्रकाशे वंची जेगा. अर्जुना, एकाने मोठ्या श्रमाने प्रथम दिवा लावला आणि त्या दिव्यावर दुसरा कोणी आपला दिवा लावायला लागला तर तो आयता दिवा लावणारा पुरुष पहिल्या दिव्याच्या प्रकाशाकडून फसवला जाईल का? म्हणजे श्रम करून पेटवलेल्या दिव्यावर दुसरा दिवा काही श्रमा वाचून लावून घेतला तर तोही काही कमी प्रकाश देणार नाही. काय के मोल अपार वेचून केले धवळार तो सुरवाडू वस्ती कर न भोगी काही. अथवा एखाद्याने अपार द्रव्य खर्च करून घर बांधले असता त्या घरात काही वेळ राहणारा वाटसरू त्या घराचे सुख भोगीत नाही का? हे असो जो तळे करी ते तयाचीच तृषा हरी कि सुवारा सीची अन्न घरी येरा नोहे. हे राहुदे, जो तळे बांधतो त्याचीच तहान ते तळे नाहीशी करते का? अथवा स्वयंपाकी असच घरात अन्न मिळते आणि दुसऱ्याला मिळत नाही का? बहुत काय बोलो पैगा एका गौतमा सीची गंगा येरा समस्ता काय जगा वाहाळ झाली. अर्जुना, फार काय सांगू, त्रिंबकेश्वरी गौतमाने आणलेली गंगा म्हणजे गोदावरी ही एका गौतमालाच गंगा व इतर सर्व जगाला ती काय ओढा झाली आहे का? म्हणून आपुली या परी शास्त्र अनुष्ठिती कुसरी जाणे तया ते श्रद्धा जोवरी तो मूर्खू ही तरे. म्हणून आपल्या अधिकारानुरूप शास्त्राप्रमाणे अनुष्ठान करण्याचे चातुर्य जो जाणतो त्याला तो आपल्या श्रद्धेने वरतो, म्हणजे त्याच्या आचरणाचा कित्ता जो वळवतो तो मूर्ख देखील तरतो. श्लोक पाचवा. अशास्त्रविहितं घोरं तप्यन्ते ये तपोजनाः दंभाहंकार संयुक्तः कामराग बलान्विताः. जे लोक दंभ व अहंकार यांनी युक्त होऊन अभिलाष आसक्ती यांच्या आग्रहाच्या जोरावर शास्त्राला संमत नसलेले घोर तप आचरण करतात. ना शास्त्राचे निकीर नावे खाकरो ही नेणती जीवे परिशास्त्रज्ञाही शिवे टेको नेदिती. अथवा शास्त्राच्या नावाने जे खरोखर अंतःकरणापासून आरंभही करण्याचे जाणत नाहीत इतकेच नव्हे परंतु शास्त्रज्ञाला आपल्या गावाच्या हद्दीवर देखील टेकू देत नाहीत. वडिलांची या क्रिया देखोनी वाती वाकुलिया पंडिता डाकुलिया वाजविती. वडिलांच्या क्रिया पाहून जे वेडावून दाखवतात व पंडिताला चुटक्या वाजवतात म्हणजे त्यांचा तिरस्कार करतात. आपले नीचे आटोपे धनित्वाचे निंदर्पे साचची पाखंडाची तपे आदरिते. आपल्याच अभिमानाने व श्रीमंतीच्या गर्वाने पाखंड्यांची तपे खरोखरच स्वीकारतात, म्हणजे शास्त्रबाह्य आचाराचा अंगीकार करतात. आपुलिया पुढीलांची या अंगी घालोनी कातिया रक्त मांसा प्रणितया भर भरो. आपल्या व दुसऱ्याच्या अंगात शस्त्रे खुपसून रक्त मांसाने प्रणित पात्रे भर भरून रिचविती जळत कुंडी लाविती चेड्यांच्या तोंडी नवसिया देती उंडी बाळकांची. ती रक्त मांसाने भरलेली पात्रे जळत्या अग्नीत ओततात व चेड्याच्या तोंडाला लावतात आणि नवस केलेल्या दैवतांना मुलांचा बळी देतात. आग्रहांची या उजरिया क्षुद्र देवता वरिया अन्य त्यागे सातरिया ठाकती एक. म्हसोबा इत्यादी क्षुद्र देवता श्रेष्ठ आहेत अशा आग्रहाच्या आधिक्याने कोणी लोक सातरीच्या सातरी म्हणजे सात दिवस अन्न त्याग करून राहतात. अगा आत्म परपीडा बीजतम क्षेत्री सुहाडा पेरीती मग पुढा तेची पिके. हे सुज्ञ अर्जुना, आपल्या तमोगुणी अंतकरण रूपी क्षेत्रामध्ये आपल्या स्त्रास व दुसऱ्या स्त्रास देणे रूपी बी पेरतात आणि मग पुढे त्या ठिकाणी तेच पिकते. बाहू नाही आपलिया आणि नावे तेही धनंजया न धरी होयतया समुद्री जैसे. अर्जुना, समुद्रातून तरुण जाण्यास समर्थ असे आपल्याला हात नाही आणि नावेचा सुद्धा आश्रय करीत नाही, त्याची समुद्रात जशी दुर्दशा होते. का वैद्या ते करी सळा रसू सांडी पाय खोळा तो रोगिया जेवी विव्हळा सवता होय. अथवा ज्याप्रमाणे जो रोगी वैद्याचा द्वेष करतो व औषधाला लाथेने उडवतो तो रोगी यातनांपासून मोकळा होतो का. नाना पडिकराचे निसळे काढी आपले चिडोळे ते वानवसा आंधळे जैसे ठाके. अथवा डोळसाच्या द्वेषाने जो आपले डोळे काढतो तो आंधळा जसा माझघरात पडून राहतो. तैसे तया असुरा होये जे निंदुनी शास्त्रांची सोये सैंध धावता ती मोहे आडवी जे का. त्याप्रमाणे शास्त्राचे वळण धिक्कारून अविचाराने सारखे अरण्यात धावतात त्या असुरांची स्थिती वरील उदाहरणाप्रमाणे होते. कामू करवी ते करीती क्रोधू मारवी ते मारिती किंबहुना माते पुरीती दुःखाचा गुंड. काम जे करविल ते करतात, क्रोध ज्याला मारविल त्याला मारतात, फार काय सांगावे, मला दुःखरूपी दगडात पुरतात.